लूक अध्याय 23. नंतर त्या सर्व मंडळींनी उठून त्याला पिलाताकडे नेले आणि ते त्याचवर असा दोष ठेवू लागले की
हा आमच्या राष्ट्राला फितविताना कैसराला पट्टी देणे मना करीताना आणि मी स्वतः ख्रिस्त राजा आहे असे म्हणताना आम्हास आढळला.
तेव्हा पिलाताने त्याला विचारिले की
तू यहुद्यांचा राजा आहेस काय?
त्याने त्याला उत्तर दिले,
तू म्हणतोस.
तेव्हा मुख्य याजकास व लोकसमुदायास पिलाताने म्हटले,
मला या मनुष्याच्या ठाई काही दोष आढळत नाही.
तरी ते अधिकच आग्रह धरून म्हणाले,
हा गालिला पासून आरंभ करून इथपर्यंत अवघ्या यहुदियात शिक्षण देऊन लोकांना चिथवितो.
तेव्हा पिलाताने हे ऐकून असे विचारिले,
हा मनुष्य गालिली आहे काय?
आणि तो हेरोदाच्या अंमलातला आहे असे समजल्यावर त्याने त्याला हेरोदाकडे पाठविले. तोही त्या दिवसात यरुशलेमात होता. येशूला पाहून हेरोदाला फार संतोष झाला, कारण त्याच विषयी ऐकल्यावरून त्याला भेटावे अशी बऱ्याच दिवसांपासून त्याची इच्छा होती. आणि त्याच्या हातून झालेले एखादे अद्भुत कृत्य दृष्टीस पडेल अशी त्याला आशा होती. त्याने त्याला बरेच प्रश्न केले, परंतु त्याने त्याला काही उत्तर दिले नाही. तेव्हा मुख्य याजक व शास्त्री यांनी उभे राहून आवेशाने त्याचवर दोष ठेवले. आणि हेरोदाने व त्याच्या शिपायांनी त्याचा धिक्कार व उपहास करून आणि त्याला जळजळीत वस्त्रे लेववून पिलाताकडे परत पाठविले. त्याच दिवशी पिलात व हेरोद हे परस्पर मित्र झाले. त्यापूर्वी त्यांचे आपसात वैर होते. मग पिलाताने मुख्य याजक, अधिकारी व लोक यास एकत्र बोलावून म्हटले,
हा मनुष्य लोकास फितविणारा म्हणून याला तुम्ही मजकडे आणले आणि पहा, मी तुमच्या देखता याची चौकशी केल्यावर ज्या गोष्टींचा आरोप तुम्ही याचवर आणता त्यासंबंधी या मनुष्याकडे काही दोष मला आढळला नाही, हेरोदालाही नाही, कारण त्याने त्याला आपल्याकडे परत पाठविले. आणि पहा, याने मरणदंडास योग्य असे काही केले नाही, यास तो मी याला फटके मारून सोडून देतो.
आणखी त्या सणात त्याला त्याकरिता एका जणाला सोडावे लागत असे, परंतु सर्वांनी एकच आरोळी करून म्हटले, तो इसम नगरात झालेला दंगा व खून यामुळे बंदीत टाकलेला होता. येशूला सोडावे या इच्छेने पिलाताने पुन्हा त्याचबरोबर भाषण केले. तरी त्यांनी अशी ओरड केली, तो त्यास तिसऱ्यांदा म्हणाला,
का त्याने काय वाईट केले आहे? त्याचकडे मरणास योग्य असा काही दोष मला आढळला नाही, यास्तो मी याला फटके मारून सोडून देतो.
असा त्यांनी मोठ्याने ओरडून आग्रह केला, आणि त्यांच्या ओरडण्याला यश आले. तेव्हा पिलाताने ठराव केला,
त्यांच्या मागण्याप्रमाणे व्हावे असा.
नंतर दंगा व खून यामुळे बंदीत टाकलेल्या ज्या एकाला त्यांनी मागितले त्याला त्यांनी सोडून दिले आणि येशूला त्यांच्या मर्जीवर सोपून दिले. पुढे ते त्याला घेऊन जात असता शिमोन कुरेनेकर हा इसम रानातून येत होता. त्याला त्यांनी धरून त्याचवर वधस्तंभ ठेविला आणि तो त्याला येशूच्या मागे वाहण्यास लागले. तेव्हा त्याच्या मागे लोकांचा व त्याच्यासाठी ऊर बळवून घेऊन शोक करीत असलेल्या अशा स्त्रियांचाही मोठा समुदाय चालला होता. येशू त्याचकडे वळून म्हणाला,
अहो यरुशलेमकर कन्यांनो, मससाठी रडू नका, तर आपणासाठी व आपल्या मुलाबाळांसाठी रडा. कारण पहा, असे दिवस येतील की ज्यात वांज, न प्रसवलेली उदरे व न पाजिलेले स्तनही धन्य आहेत असे म्हणतील. त्या समयी ते पर्वतास म्हणू लागतील, आम्हावर पडा, व टेकड्यास म्हणतील, आम्हास झाका. ओल्या झाडाला असे करीतात तर वाळलेल्याचे काय होईल?
त्याच्याबरोबर दुसऱ्या दोघा जणास अपराधी म्हणून वध करण्यासाठी नेले. नंतर ते कवटी म्हटलेल्या जागी आले. तेव्हा तेथे त्यांनी त्याला व त्या अपराध्यास, एकाला त्याच्या उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभावर खेळले. तेव्हा येशू म्हणाला,
हे बापा, यांना क्षमा कर, कारण हे काय करीतात हे या समजत नाही.
नंतर त्यांनी चिठ्ठ्या टाकून त्याची वस्त्रे वाटून घेतली. लोक पाहत उभे होते. अधिकारीही उपहास करीत म्हणाले,
त्याने दुसऱ्यास तारिले, जर तो देवाचा ख्रिस्त त्याचा निवडलेला असला तर त्याने स्वतःचा बचाव करावा.
शिपायांनीही जवळ येऊन त्याला आम देऊन त्याची अशी थट्टा केली की,
तू यहुदांचा राजा असलास तर स्वतःचा बचाव कर.
हा यहुदांचा राजा आहे असा एक लेखही त्याच्यावर होता. वधस्तंभावर खिळलेल्या त्या अपराधातील एकाने त्याची निंदा करून म्हटले,
तू ख्रिस्त आहेस ना तर स्वतःचा व आमचा बचाव कर.
परंतु दुसऱ्याने त्याला धमकावून म्हटले,
तुलाही तोच दंड असता तू देवाला भीत नाहीस काय? आपला दंड तर येत्या न्याय आहे, कारण आपण आपल्या कर्माचे योग्य फळ भोगीत आहो, परंतु याने काही अयोग्य केले नाही.
मग तो म्हणाला,
हे येशू, तू आपल्या राजाधिकारणी येशील तेव्हा माझी आठवण कर.
तो त्याला म्हणाला,
मी तुला खचित सांगतो, तू आज मजबरोबर सुखलोकात असशील.
इतक्यात सुमारे 2 प्रहर झाले आणि सूर्यप्रकाश नाहीसा होऊन 3 प्रहरापर्यंत सर्व देशावर अंधार पडला आणि पवित्र स्थानातील पडदा मधोमध फाटला. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला,
हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपून देतो.
असे बोलून त्याने प्राण सोडला. तेव्हा झालेले पाहून जमादाराने देवाचे गौरव करून म्हटले,
खरोखर हा मनुष्य धार्मिक होता.
हा प्रकार पाहण्याकरता जमलेले सर्व लोकसमुदाय झालेल्या गोष्टी पाहून ऊर बडवीत माघारे गेले. तेव्हा त्याच्या ओळखीचे सर्वजण व ज्या बायका त्याच्या मागे गालिलाहून आल्या होत्या त्या हे पाहत दूर उभ्या राहिल्या होत्या. तेव्हा पहा, यहुद्यांच्या अरिंथाई नगरातला योसेफ नामक एक मनुष्य होता. तो मंत्री असून सज्जन व धार्मिक असा होता. त्याने त्यांच्या विचाराला व कामाला संमती दिली नव्हती व तो देवाच्या राज्याची वाट पाहत होता. त्याने पिलाताकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. ते त्याने खाली काढून तागाच्या वस्त्राने गुंडाळले व जिच्यात तोपर्यंत कोणाला ठेविले नव्हते अशा खडकात खोदलेल्या कबरेत ते ठेविले. तो तयारी करण्याचा दिवस असून शब्बात सुरू होणार होता. ज्या बायका गालिलाहून त्याच्याबरोबर आल्या होत्या त्यांनी त्याच्या मागे येऊन ती कबर पाहिली व त्याचे शरीर कसे ठेविले हेही पाहिले. मग त्यांनी परत जाऊन सुगंधी द्रव्ये व सुगंधी तेले तयार केली. शब्बात दिवशी आज्ञेप्रमाणे त्या स्वस्थ राहिल्या.